बनत दिसली झोप आई ग वडाच्या बनत दिसली झोप आई ग गावात येती पूजा दारोदारी होती भक्त लोट अंगण घेती बघा फाल्गुन अमावस्येला पालखी देवीची गावात येती पूजा दारोदारी होती भक्त लोट अंगण घेती माया तिची दुधावरली साई ग माया तिची दुधावरली साई ग वडाच्या बनत दिसली झोप आई ग वडाच्या बनत दिसली झोप आई ग
वडाच्या बनत दिसली झोप आई ग वडाच्या बनत दिसली झोप आई ग
पूजेचा मान पाणी खाली ती भाविक जन पुन्हा मंदिरी प्रस्थान गुढी पाडव्याचं येत असन पालखीला पूजेचा मान पाणी खाली ती भाविक जन पुन्हा मंदिरी प्रस्थान वैष्णो देवीचा अवतार ठाई ठाई ग वैष्णो देवीचा अवतार ठाई ठाई ग हे वडाच्या बनत दिसली झोप आई ग वडाच्या बनत दिसली झोप आई ग
वडाच्या बनत दिसली झोप आई ग वडाच्या बनत दिसली झोप आई ग
पंचकोशीत महत्व फार भक्ती सोमाची अपरंपार वारदेवीचं मंगळवार सजल रूपाईचं ज्ञान पंचकोशीत महत्व फार भक्ती सोमाची अपरंपार लय आनंदान गुण चंदन तुझच गाई ग लय आनंदान गुण चंदन तुझच गाई ग ए वडाच्या बनत दिसली झोप आई ग वडाच्या बनत दिसली झोप आई ग
वडाच्या बनत दिसली झोप आई ग वडाच्या बनत दिसली झोप आई ग
खालुंबऱ्याची काय सांगू नवलाई ग खालुंबऱ्याची काय सांगू नवलाई ग वडाच्या बनत दिसली झोप आई ग वडाच्या बनत दिसली झोप आई ग
वडाच्या बनत दिसली झोप आई ग